The Raj Kamal Foundation was founded in the year 2006 by Yerramali family in memory of their parents, Sri Yerramali Sanyasi Raju and Srimati Yerramali Kamala. Dr. Vamsi Ramaraju, Hyderabad, is the managing director of the India chapter of the foundation, and Jairam Yerramali is the managing trustee in the USA. The primary goal of the foundation is to contribute to the welfare of physically and mentally challenged children in India and support primary education and health requirement efforts in India. The primary beneficiaries of the foundation are Vegeshna Foundation, Hyderabad, India, a foundation for handicapped children, Swayam Krishi, Hyderabad, India, an organization supporting mentally challenged children, and Ekal Vidyalaya Atlanta Chapter, USA, providing primary education and health in rural India. A trust fund has been established in the name of Raj Kamal Foundation, and all the income is diverted to the above organization. Raj Kamal Foundations will be pursuing a few more organizations in the near future. Raj Kamal Foundations is building a Saraswati temple in Kukatpally Balaji Temple Complex, Hyderabad. The foundation of the temple is laid and is expected to be completed by the year 2010. Raj Kamal Foundations, in an effort to reinforce spirituality in your hearts, brings you a devotional music album, Saraswati Prarthana. This musical feast contains Saraswati Suprabhatam, Shyamala Dandakam, and other traditional stotras with the essence of ancient religious scriptures glorifying the divine manifestations of Saraswati, the goddess of knowledge. In India, where spirituality and worship are an integral part of life, she is worshipped as the deity of Vidya and Jnana in all their pure forms, be it literature, music, or any other art. The sacred verses invoke a sense of devotion and surrender to the goddess. The mellifluous music, befitting their tone, is scored by renowned playback singer and music director Sri Partha Sarathy, popularly known as Parthu, and all the stotras are rendered by Sri Parthu himself, along with Srimati Nitya Santoshini, Geeta Madhuri, Srinidhi, and Murali Krishna. All the proceeds from the distribution of the music CD will go to the primary beneficiary organizations. We sincerely hope that this endeavor takes you closer to divinity in spirit.
जागृहित्वं चतुर्वेदी लोकरक्षा विधिं कुरु लोका सर्वे सुचां बोधौ निमग्नास्तां समुद्धरा त्वमेवैका स्वयं व्यक्ता समर्थासि कथा भव श्रीवाणी सर्वजगतां जननि प्रमोदे जिह्वाग्रवासिनी मनोहर वेधसस्त्वं वाञ्छा प्रदायिनी समाश्रित भक्तकोटे श्रीपद्मजात दैते तव सुप्रभातम् सुप्रभातमखिलार्थदायिनी कमनीय गात्री करुणातरंगिणी कमलायताक्षी मदनेन्दुमण्डले परमेष्ठि देवी सुरसुन्दरी स्तुते श्रीव्यासपूजित पदाम्बुजकोमलाङ्गी कान्तस्वराञ्चित विशेष विभूषिताङ्गी प्रालेयमौक्तिक शशाङ्क सुशोभिताङ्गी श्रीवाणी वासरपुरे तव सुप्रभातम् श्रीगौतमी तटसमीकृत सैकतेन व्यासेन सेचन नमाहित सीकरैश्च श्रीषोडशी मनुजपेन निरूपिता त्वं श्रीवाणी वासरपुरे तव सुप्रभातम् वल्लीत्रयान्तरसुचक्रसमर्चनेन श्रीमन्त्रवाग्भवसमुच्चयकूटदेशे यक्तासि रक्षितुमितः स्वयमेव देवी श्रीवाणि वासरपुरे तव सुप्रभातम् श्रीमन्तराजतनुबीजविराजमानाम् ओङ्कारतत्त्वविशदाय गृहीतमूर्तिम् त्वां पण्डिता भुवि भजन्ति सरस्वती श्रीवाणी वासरपुरे तव सुप्रभातम् ओङ्कारपञ्जरसुखीं निगमान्तवेद्याम् ीं मातृकावरण श्रीं युतब्लूं च सौरैं क्लीं सौश्च सैङ्गत दशाक्षर देवि वन्दे श्रीवाणि वासरपुरे तव सुप्रभातम् तारक महामनुबीजवर्णां मायामयीं गुणमयीं सगुणोद्भवां त्वां शक्तित्रयात्मकचितीति जपन्ति बुद्धाः श्रीवाणि वासरपुरे तव सुप्रभातम् सौन्दर्यवारिधितरङ्गपरापरायां वेलानिरूपकमनोहरदेहदीपे सर्वोपमाननिचयस्य समुपये श्रीवाणि वासरपुरे तव सुप्रभातम् सङ्गीतवाङ्मयकलाप्तसुहासनेत्री रागैश्च षोडश सहस्रविधैश्च गीते आनन्ददायक रसैर्नविभिश्च पूर्णे श्रीवाणि वासरपुरे तव सुप्रभातम् सौभाग्यदे त्वमिह विद्युमवर्णलक्ष्मीः विद्याप्रदे त्वमिह धौतसुधांशुवाणी शत्रुञ्जये त्वमिह नीलतमालकाली श्रीवाणि वासरपुरे तव सुप्रभातम् श्रीचक्रमन्दिरविहारिणि राजलक्ष्मीः राकासुधाकर शिरोमणि नीलवेणी राजीवलोचन शिरीश सुमाग्रनासे श्रीवाणि वासरपुरे तव सुप्रभातम् Thank you. ವ್ಯಾಸಯೋಗ್ಯ ಸೂರ್ಯೇಂದ್ರ ವಿಷ್ಣು ಶಿವಪುತ್ರ ಗಣೇಶ ಮುಖ್ಯೈ ವಾಸಿಷ್ಠ ವಾರುಣಿ ವರೈಶ್ಚ ಸುಪೂತ ತೀರ್ಥೆ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಅಷ್ಟಾಬ್ಜ ಪುಂಜಿತ ವಿಶೇಷ ವಯೋ ವಿಲಾಸೇ ಬಿಂಬಾಧರಾಂಚಿತ ಸುಹಾಸ ವಿಲಾಸ ರೇಖೆ ಕಾರುಣ್ಯ ಪೂರಿತ ದೃಗಂಚಲ ರಮ್ಯ ಮೂರ್ತೆ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಔದುಂಬರಾಖ್ಯ ತರುಮೂಲ ಪವಿತ್ರ ದೇಶೇ ದತ್ತಾವಧೂತಯತಿರತ್ರ ಗೃಹೀತ ದೀಕ್ಷಃ ಜಪ್ತ್ಯಾ ತ್ವದೀಯ ಶುಭನಾಮ ಬಭೂವ ಸಿದ್ಧಃ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಪ್ರತ್ಯೂಷ ರಂಜಿತ ನವಾರ್ಕ ಮರೀಚಿ ಪುಂಜಾಃ ಪ್ರಾಂತ ಪ್ರಶಾಂತ ಪ್ರಕೃತಿಂ ರಮಣೀಯ ದೃಶ್ಯಾಂ ಸಂಭಾವಯಂತಿ ಚ ವಿರಚ್ಯ ಸರಸ್ವತೀಹ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಕವಾರ್ಚಕ ಸುಧೀಶ್ಚ ಮುಖಾರವಿಂದಂ ಶ್ರೀಖಂಡ ಚೂರ್ಣ ಹರಿತಾಲ ಸುಗಂಧ ತೀರ್ಥೈಃ ಗ್ರಾಹ್ಯೇ ಮುಹೂರ್ತ ಸಮಯೇ ರಚನಾಂ ಕರೋತಿ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸಪ್ತಸ್ವರಾಂಚಿತ ಮನೋಹರ ನಾದಯುಕ್ತೈಃ ಪ್ರಭಾತ ಕಾಲಿಕ ಸುನಾದ ವಿನೋದರಾಗೈಃ ಗಾಯಂತಿ ಕೋಕಿಲ ಮಯೂರ ಮರಾಲ ಚಕ್ರಾಃ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ದೀಕ್ಷಾವಿಧಾನ ನಿಯಮಾನುಸರೇಣ ಭಕ್ತಾಃ ಗತ್ವಾ ಪುರೇ ಭವತಿ ದೇಹಿ ಘೃಣಾಕ್ಷ ಭಿಕ್ಷಂ ಯಾಚಂತಿ ತಾನಿತಿ ಗೃಹಸ್ಥ ತದಾತ್ಮರೂಪಾನ್ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಯೋಗೀಶ ಮಾನಸ ಸರೋವರ ರಾಜಹಂಸಿ ಭಕ್ತಾಳಿ ಮಾನಸ ಸರೋಜ ವಿಹಾರ ಭೃಂಗಿ ಶ್ರೀಚಕ್ರ ಷೋಡಶ ಮಹಾಮನು ಬೀಜ ವಾಸೇ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಇಚ್ಛಾತ್ಮಿಕೆ ಭಗವದಾತ್ಮ ಸಮಾನ ರೂಪೆ ಯತ್ನಾತ್ಮಿಕೆ ಪರಮಧಾಮ ಸಮಾತ ರೂಪೆ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸಿಂಜಾನ ಕಂಕಣ ನಿನಾದ ವಿನೋದ ಪಾಣಿ ವೀಣಾ ವಿವಾದನ ವಿಜೃಂಭಿತ ಪೂರ್ಣ ರಾಗೇ ವಿನ್ಯಸ್ತ ಹಸ್ತ ಭೃಕುಟೀಚು ಬುಕಾಕ್ಷಿ ವತ್ಸೇ ಶ್ರೀವಾಣಿ ವಾಸರಪುರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ पूजन्ति देवि चरणायुध पक्षि सङ्गाः गायन्ति देवि तव मागध वन्दि वृन्दाः अर्चन्ति देवि भुवि वैदिक काव्यशिषाः श्रीवाणिवासरपुरे तव सुप्रभातम् दिव्यापगाविकसिताच्च सुवर्णपुष्पा हस्ताश्च मन्त्रपठनानुरणेन देवाः तिष्ठन्ति देवि तव मन्दिरमुख्यमार्गे श्रीवाणिवासरपुरे तव सुप्रभातम् दिक्पालकाश्च तव पीठककोणदेशे श्रीचक्रमन्दिरनवावरणेषु देवाः स्थित्वा च मङ्गलपुरश्चरणं पठन्ति श्रीवाणिवासरपुरे तव सुप्रभातम् इत्थं सरस्वती कृतं चिन वेङ्कनेन वेदान्तमन्त्रजपपाठविधानपूर्वम् पारायणेन च पवित्रचरित्रगानं पुण्यावहम् सकलमङ्गल सुप्रभातम् इति श्रीवासर सरस्वती सुप्रभातम् समाप्तम्।